नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं अक्षता तुमकां प्रादेशिक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंगळारा सावन मॉरिशसान 2 दिसांच्या भेटेर आसतले. प्रधानमंत्री मोदी मॉरिशसाच्या राष्ट्रीय दिसाच्या उत्सवाक मुखेल सोयरे म्हणून हाजीर आसतले. प्रधानमंत्री मंगळारा सकाळीं पोर्ट लुईसांत पावतले. उपरांत ते सर सिवुसागूर रामगुलम वनस्पती उदयानाक भेट दिवन मॉरिशसाचे आदले प्रधानमंत्री आनी संस्थापक सिवुसागूर रामगुलम तशेंच मॉरिशसाचे आदले राष्ट्राध्यक्ष आनी प्रधानमंत्री सर अनिरुद्ध जुगनौथ हांकां आर्गां ओंपतले. हे भेटी वेळार प्रधानमंत्री मोदी मॉरिशसाचे राष्ट्राध्यक्ष धरमबीर गोखुल हांची भेट घेतले. प्रधानमंत्री नवीन चंद्र रामगुलम हांचे कडेन चर्चा करून मानेस्त आनी राजकी फुडाऱ्यांची भेट घेतले. तशेंच ते भारतीय मूळ समाजाच्या वांगड्या कडेन संपर्क साधतले आनी भारताच्या अनुदानाच्या आदारान बांदिल्ले 2 मुखेल प्रकल्प नागरीक सेवा महाविद्यालय आनी क्षेत्र भलायकी केंद्राचे उक्तावण करतले. ते भायर द्विपक्षीय सहकार्याक घटमूट करपा खातीर भेटी वेळार जायत्या समन्वय पत्रांची अदलाबदल जातली. आंतरराष्ट्रीय बायलां दिसाच्या निमतान काल दिवचल म्हालांत तरेकवार कार्यावळी जाल्यो. साखळी रविंद्र भवन आनी पद्मिनी फाउंडेशन हांच्या जोड पालवान साखळीच्या रविंद्र भवनांत स्वयंपूर्ण ही बायलां खातीर खाशेली कार्यावळ जाली. हे कार्यावळीक मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, पद्मिनी फाउंडेशनाच्यो अध्यक्ष सुलक्षणा सावंत, रविंद्र भवनाचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. दिवचल मतदारसंघांत दिवचलचे आमदार चंद्रकांत शेटये हांणी मतदारसंघांतल्या बायलां खेळा सर्तीचें आयोजन केलें. दिवचलच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज खेळा मळाचेर खेळविजन ही बायलां खातीर खास क्रिडा विशयक कार्यावळ जाली. तेच बरोबर दिवचल म्हालांत साखळी, मये, दिवचल, मुळगांव आनी हेर सुवातींनी आंतरराष्ट्रीय बायलां दिसाच्या निमतान तरेकवार कार्यावळीचें आयोजन जालें. राज्यांत राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू जायत सावन वेगवेगळ्यो प्रशिक्षण कार्यावळींची सुरवात जाल्या. त्याच माळेन मुळावो पावणो ते माध्यमीक पावण्या मेरेन शिक्षक आनी मुख्याध्यापिकांची एक म्हत्वाची प्रशिक्षण कार्यावळ 10 ते 13 मार्च मजगतीं पर्वरी SCERT सभाघरांत जातली अशी म्हायती मेघना शेटगांवकर हांणी जारी केल्या परिपत्रकावरवीं दिल्या. NCERT नवी दिल्ली हांच्या पालवान सुरू जावपी ह्या प्रशिक्षण कार्यावळींत राज्यांतल्या माध्यमीक शाळांचे मुख्याध्यापक, उच्च माध्यमीक शाळांचे प्राचार्य तशेंच समग्र शिक्षा अभियान अधिकारी वांटेकार जातले. शिक्षण आनी तिगून उरपी उदरगत तशेंच शालेय अभ्यासक्रमांत संवसारीक नागरिकताय प्रशिक्षण अशा 2 विशयांचेर ह्या कार्यशाळेंत मार्गदर्शन जातलें. राज्यांतले 30 प्राचार्य आनी शिक्षण अधिकारी हातूंत सहभागी जातले. गोंय कर्मचारी आयोगावरवीं ज्युनियर स्टॅनोग्राफराच्या 53 पदां खातीर 23 मार्च आयताराक परिक्षा जातली. हे परिक्षे खातीर 774 उमेदवारांची नोंदणी जाल्या. LDC पदा खातीरची CBT 3 परिक्षा लेगीत 23 मार्चाकूच जातली. गोंय कर्मचारी भरती आयोगान LDCची 232 आनी ज्युनियर स्टॅनोग्राफराची 53 पदां भरपा खातीरची जायरात नोव्हेंबर 2024 दिल्ली. LDC पदा खातीर हजारांनी अर्ज आयले. हाका लागून CBT 2 परिक्षा 5 दिसांनी जाली. जानेवारीन CBT 2 परिक्षा जाली. आतां आयोगान ज्युनियर स्टॅनोग्राफर पदा खातीर परिक्षेची प्रक्रिया सुरू केल्या. उमेदवारांक एडमीट कार्डां ईमेलाचेर धाडटले. परिक्षेचे वेळापत्रक, परिक्षा केंद्राची म्हायती आयोगाच्या संकेतथळाचेर उपलब्ध जातली. बेटी बचाव बेटी पढाव ही फकत घोषणा न्हय तर बायलां सशक्तीकरणाच्या मळार खरेपणान जाल्ली ही क्रांती अशें मत समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी काल मांडलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 10 वर्सां आदीं हें मिशन सुरू केले उपरांत देशभरांतल्या बायलांची कर्तृत्वांक खऱ्या अर्थान वाव मेळ्ळो आनी दर एका मळार बायलां मुखार येवंक लागलीं अशें मत तांणी मांडलें. बेटी बचाव बेटी पढाव हे मोहिमेक अंदू 10 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान दक्षीण गोंय जिल्लोधिकारी कार्यालयान काल आंतरराष्ट्रीय बायलां दिसा निमतान दशकपुर्ती कार्यावळ घडोवन हाडिल्ली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबऱ्यो सोंपल्यो. मुखावेलें प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 आयकूंक मेळटलें. नमस्कार.